श्रीराम श्री समर्थांचा मनोबोध 162 क्रमांकाचा हा श्लोक आहे. अहंता गुणे नीती सांडी विवेकी अनीती बळे श्लाघ्यता सर्व लोकी परी अंतरी सर्व ही साक्ष येते प्रमाणांतरे बुद्धी सांडूनी जाते. इथे पुन्हा श्लोकाचा प्रारंभ अहंता गुणे असंच म्हटलेलं आहे. अहंकार हा फार मोठा अडथळा आहे. सगळ्या संतांचा त्याच्यावर भर आहे की तो कसा काढता येईल ते बघायचा. नाना उपचार ते सांगतात काय करता येईल ते. इथं ते म्हणत आहेत अहंता गुणे नीती सांडी विवेकी. आपण ज्याला म्हणतो मनुष्य विवेकी आहे. विवेकी जर असेल तर त्याचं वागणं योग्य असेल, सदाचाराला धरून असेल, सज्जनांना मान्य असेल, शास्त्राला मान्य असेल, असं त्याचं वागणं असतं. परंतु त्या विवेकाच्या जोडीला जर अहंत आली, त्या विवेकावर अहंतेने मात केली, तर विवेकी मनुष्य देखील नीती सांडी, जो नीतीने वागत असतो, न्यायाने वागत असतो, तो त्याला हळूहळू दूर सारतो. कशामुळे? अहंकाराच्या पोटी. विवेक बाजूला होतो, हळूहळू विवेक भ्रष्टतेकडे त्याची वाटचाल व्हायला लागते. नीतीने वागणं, न्यायाने वागणं हे सगळ्यांना अभिप्रेत आहे. चांगली व्यक्ती कोण? नीतीच्या न्यायाच्या मार्गाने जाणारी आहे, ज्याचं वर्तन सदाचार आहे, सद्वर्तन आहे, सत्कर्म आहे. सत हा शब्द त्या तऱ्हेनंच महत्त्वाचा आहे. सत्कडे नेणाऱ्या सगळ्या गोष्टी पाहिजेत. आपलं कर्म पाहिजे, सद्बुद्धी पाहिजे, जे जे काही आपल्या गोष्टी आहेत त्या सगळ्याला सत्कडे जाण्याची इच्छा पाहिजे. पण इथं मात्र अहंता गुणे मीठ पडलं त्या दुधामध्ये, त्यामुळे नीती सांडी विवेकी. तर नीती सोडतात आणि तिचं वर्तन होतं. आणि शिवाय आपल्या त्या अनितीच्या वर्तनाचं समर्थन केलं जातं. एखादी वाईट गोष्ट असेल, मी का केली, हेही पुन्हा आपल्या बुद्धीनं समर्थन करतात. त्यामुळे त्या सगळ्याच्या आड जर काही येत असेल तर हा अहंकार. वेडवाकडं वर्तन करायचं, त्याचं समर्थन करायचं आणि दिवसेदिवस त्याच मार्गाने जात राहायचं. म्हणून अनिती बळे श्लाघ्यता सर्व लोकी. एकदा घसरला वर्ण, दुसऱ्या मार्गाला लागला की ज्या मार्गाला जाऊ नये तो अनितीचा मार्ग, त्याचं एक बळ असतं. पुन्हा जसं नीतीचं बळ आहे तसं अनितीचं बळ आहे. सज्जनांच्या मागं एक बळ आहे तसं दुर्जनांच्या मागं एक वेगळ्याच पद्धतीचं. आसुरी संपत्ती म्हणतात तसं एक बळ असतं त्यांचं. तर इथे अनितीच्या बळाने श्लाघ्यता सर्व लोकी, सर्व जगामध्ये तो मान्यता पावतो. तो कशाच्या मागं लागलेला आहे? आता पैसा मिळवायचा, सत्ता, प्रसिद्धी, मान्यमान्यता, कीर्ती ह्याच्या पाठीमागं लागला. आणि ते मिळवण्यासाठी कोणत्याही मार्गाचा अवलंब करायला लागला. ज्या मार्गाने जाऊ नये ते मार्ग, असत्य भाषण, चोरी. चोरी म्हणजे आता भ्रष्टाचार रोज आपण पाहतोच आहोत. चालू आहे, मोठ्या मोठ्या पातळीवर चालू आहे, सर्व क्षेत्रात चालू आहे. जे पवित्र क्षेत्र म्हटलेलं आहे, शिक्षण क्षेत्र आहे, वैद्यकीय क्षेत्र आहे, चालू आहे, मोठ्या मोठ्या पातळीवर चालू आहे, सर्व क्षेत्रात चालू आहे. जे पवित्र क्षेत्र म्हटलेलं आहे, शिक्षण क्षेत्र आहे, वैद्यकीय क्षेत्र आहे, न्यायाचं क्षेत्र आहे, अनेक क्षेत्र आहेत. वस्तुतः सर्व क्षेत्रात नीतीनं जायला पाहिजे, प्रामाणिकपणाने राहायला पाहिजे. पण त्या सर्व क्षेत्रामध्ये ही अनिती बोकाळत चाललेली आहेत. त्याचं कारण विवेक सुटत चाललेलं आहे, विचार विवेक राहिलेला नाही आहे. मग मन मानेल तसं वर्तन करायचं की ज्या योगे आपल्याला जे प्राप्तव्य आहे योग्य नाही आहे, अयोग्य आहे. आज कुठंतरी वाटत आहे, पण तरी देखील त्याचा मोह सुटत नाही आहे आणि त्याच्या पाठीमागं लागलेला आहे. हे सगळं कशामुळे होत आहे? मानमान्यता कीर्ती तरी कुणाला देहाला? मी अमका अमका आहे, लोकांनी मला मानलं पाहिजे, मोठं म्हटलं पाहिजे, मग त्याच्यासाठी कुठलाही मार्ग तो अवलंबतो. पण ही देहबुद्धी जर टाकली तर तो परमार्थी झाला. टाकली तर, पण टाकणं होत नाही, मोह सुटत नाही. अशा तऱ्हेनं मोठी होतात माणसं, पुष्कळ बोलून बोलून मोठी होतात, सांगून मोठी होतात. परी अंतरी सर्व ही साक्ष येते, पण तरी देखील आत एक कुठंतरी अंतःकरणात बोच असते की आपण करतो हे बरोबर नाही. पुष्कळ प्रवचनकार, कीर्तनकार, व्याख्याते मोठ्या मोठ्या गोष्टी सांगत असतात, पण त्याप्रमाणे त्यांचं आचरण नसतं. जे बोलतात तसं करत नाहीत. तसं त्यामुळे आतमध्ये त्यांना वाटतं की आपलं हे बरोबर नाही आहे, चुकत आहे. त्याचं कारण आत तो आहे ना. ईश्वर सर्व भूतानां हृदयेषु जुन तिष्ठती, तो आत बसलेला आहे. चांगलं केलं तर अनुमोदन देतं, हनुमंता भरता भोगता महेश्वरा, तुम्ही चांगलं केलं तर तो अनुमोदन देतो. वेडंवाकडं जर काही केलं तर मन खात राहतं, झोप लागत नाही, शांत लागत नाही. सगळं ही सगळी जाणीव येते, त्यामुळे तो मनुष्य अशांत असतो. वरवर जरी आपल्याला दिसलं, लोकांनी त्याला डोक्यावर घेतलेलं असं जरी दिसलं, तरी आतमध्ये तो असमाधानी असतो. आणि माणसाला आयुष्यात जे समाधान मिळायला पाहिजे असतं, त्याच्यापासून तो दूर जातो. आणि पुढे तर प्रमाणांतरे बुद्धी सांडूनही जाते. मग हळूहळू इतकं खाली येतो की त्याची जी बुद्धी सद्बुद्धी असायला पाहिजे, ती बुद्धी दुर्बुद्धी व्हायला लागते, कुबुद्धी यायला लागते. आणि मग शास्त्रवचन, संतांचं वचन हे सगळं सोडून देऊन तो मनःपूतम समाचरेत असं करायला लागतो. हे सगळ्याला कारण काय आहे? तर अहंतागुणे. अहंतागुणे नीती सांडी विवेकी, अनीती बळे श्लाघ्यता सर्व लोकी, परी अंतरी सर्व ही साक्ष येते, प्रमाणांतरे बुद्धी सांडून जाते. जय जय रघुवीर समर्थ.